सकाळी उठून हात माझा
तुम्ही जर बघितलं तर